करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 7। यास्तव प्रियजन हो, आपणाला ही वचने मिळाली आहेत म्हणून देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या सर्वांपासून आपण स्वतःला शुद्ध करावे आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ती करावी। तुम्ही आपल्या अंतःकरणात आम्हा जागा द्या। आम्ही कोणाचा अन्याय केला नाही, कोणाला बिघडविले नाही, कोणाला ठकविले नाही। तुम्हाला दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत नाही, कारण मी पूर्वी सांगितले आहे की तुम्हा बरोबर मरणे व तुम्हा बरोबर जिवंत राहणे याची जाणीव आमच्या अंतःकरणात आहे। मला तुमचा मोठा भरोसा आहे, मला तुमचा फार अभिमान आहे। मी सांत्वनाने भरलो आहे, आमच्या सर्व संकटात मला आनंदाचे भरते आले आहे। आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक स्वस्थपणा नव्हता, तर आम्ही चहूकडून संकटात होतो। बाहेर भांडणे आत भीतीदायक गोष्टी होत्या आणि त्याच्या येण्याने केवळ नाही तर तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची मजविषयीची आस्था या संबंधाने आम्हा सांगताना तुमच्या संबंधीचे त्याचे जे सांत्वन झाले त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन आम्हा विशेष आनंद प्राप्त झाला। मी आपल्या पत्राने तुम्हास दुःख दिले याचा मला पस्तावा होत नाही। मला पस्तावा झाला होता खरा, कारण त्या पत्रापासून तुम्हास काही वेळ तरी दुःख झाले असे मला कळते। तरी आता मी आनंद करीतो। तुम्हास दुःख झाले यामुळे नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण देवाच्या योजनेप्रमाणे तुमच्या दुःखाचा हा प्रकार होता। आमच्या हातून कोणत्याही गोष्टीत तुमची हानी होऊ नये म्हणून असे झाले। देव योजनेप्रमाणे होणारे दुःख तारणदायी पश्चाताप उत्पन्न करीते, त्यापासून पस्तावा होत नाही, पण अहिकृत्या होणारे दुःख मरण उत्पन्न करीते। कारण पहा, देवाच्या योजनेप्रमाणे तुमच्या दुःखाचा प्रकार होता, याच गोष्टीने तुम्हास केवढी कळकळ, केवढे दोष निवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी ही उत्पन्न झाली। या कामात तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात याचे प्रमाण तुम्ही पटविले। मी तुम्हास लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यासाठी नव्हे आणि ज्याचा अन्याय झाला त्याच्यासाठीही नव्हे, तर आम्हाविषयी तुम्ही दाखवित आहात त्या कळकळीची जाणीव देवाच्या दिसण्यात तुम्हास व्हावी म्हणून लिहिले।
यामुळे आम्हास सांत्वन मिळाले आहे आणि आम्हास सांत्वन मिळाले इतकेच नव्हे, तर विशेष करून तिताच्या आनंदाने आम्हास फारच आनंद झाला, कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या आत्म्याला प्रफुल्लता आली आहे।
मी त्याच्याजवळ तुम्हाविषयी कसलाही अभिमान बाळगला तरी तो मला लाजविणारा झाला नाही, तर आम्ही तुम्हा बरोबर सर्व गोष्टी खरेपणाने बोललो, त्याप्रमाणे तिताजवळ आम्ही अभिमानयुक्त केलेले भाषणही खरे ठरले, आणि तुम्ही सर्वांनी भीतभीत व कापत कापत त्याचा स्वीकार करून अज्ञानकितपणा दर्शविला त्याची तो आठवण करीतो, म्हणून तुम्हाविषयीची त्याची ममता अधिक आहे। मला सर्व प्रकारे तुमचा भरोसा आहे, म्हणून मी आनंद करीतो।